कोळ्यांचं जीवन बहरलेलं असतं समुद्राच्या सान्निध्यात, झाडांच्या राईत आणि ताडांच्या सावलीत. आणि ह्या निसर्गाची देणगी म्हणजे ताडगोळे, जणू गावठी मावा. हा मावा एका कोळ्याच्या पोराला आणि पोरीला कसा मलाईदार वाटतो ते सांगणारं हे नटखट गीत. गीत संगीत गायक रामचंद्र पाटील.
सुंदर माझी वाडी, लय ताडाची झाडी. सुंदर माझी वाडी, लय ताडाची झाडी. चलय तेच काय माझे गावाला देईन ताड गोला पोरी गोड गोड ग तुला रोजच खावाला.
देईन ताड गोला पोरी गोड गोड ग तुला रोजच खावाला.
देईन ताड गोला पोरी गोड गोड ग तुला रोजच खावाला.
देईन ताड गोला पोरी गोड गोड ग तुला रोजच खावाला. देईन ताड गोला पोरी गोड गोड ग तुला रोजच खावाला. देईन ताड गोला पोरी गोड गोड ग तुला रोजच खावाला. देईन ताड गोला पोरी गोड गोड ग तुला रोजच खावाला. देईन ताड गोला पोरी गोड गोड ग तुला रोजच
पोरी गोड